नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामतुमगा प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. फाल्यां दक्षिण गोंयांत मुरगांव वास्को तशेंच मुरगांव पोर्ट ऑथॉरिटी आनी उत्तर गोंयांत पणजे शारांत मॉक ड्रील जातलें अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. शिरगांवच्या खेटाखेट प्रकरणांत सरकारान स्थापन केल्ले चौकशी समितीच्या अहवालाक उशीर जातलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलां. रान खात्या वतीन फुडल्या 2 म्हयन्यां भितर क्रोकोडायल पॉप्युलेशन सर्वे करून मॅपिंग करतले अशी माहिती रान खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदेत दिल्या. 12वी उपरांतच्या वेवसायीक अभ्यासक्रमा खातीरची राज्य पांवड्यावेली प्रवेश प्रक्रिया फाल्यां सावन सुरू जातली. आतां पुराय खबरो. पहलगामांत जाल्ल्या आतंकवादी हल्ल्या उपरांत देशभरांत सुरक्षा यंत्रणा सतर्क जाल्या. केंद्र गृह मंत्रालयान सगळ्या राज्यांक आनी केंद्रशासित प्रदेशांक फाल्यां नागरी संरक्षण मॉक ड्रील आयोजीत करपाक सांगलां. फाल्यां दक्षिण गोंयांत मुरगांव वास्को तशेंच मुरगांव पोर्ट ऑथॉरिटी आनी उत्तर गोंयांत पणजे शारांत मॉक ड्रील जातलें अशी माहिती मुखेलमंत्री तशेंच गृहमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. मॉक ड्रिलाचे फाटभुंयेर आज मुखेलमंत्र्यान मुखेल सचीव, जिल्लोधिकारी, गृह सचीव तशेंच हेर खात्यांच्या सचिवां वांगडा बसका घेतली. ह्या मॉक ड्रिलांत एनसीसी, एनएसएस, होमगार्ड्स, आपदा मित्र तशेंच सर्वसामान्य मनशाचो आसपाव आसतलो. लोकांक जागृत करपाचे फाटभुंयेर हे मॉक ड्रील आयोजीत केलां.
आज होम सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी विथ द कलेक्टर्स, रेवन्यू सेक्रेटरी ह्या सगळ्यांच्या बरोबर ऑलरेडी व्हीसी झाली. व्हीसी घेतल्या उपरांत तेच्यानी प्रत्येक राज्यांत अशा पद्दतीची लोकेशन फायंड आउट केल्या. गोंयांत 2 जाग्यार लोकेशन आहा. एक इज इन मार्मागोवा दाबोलीम आनी वास्को पोर्ट ही एरिया आनी पणजे नॉर्थ गोवातल्यान पणजे सिटी ही दोनी लोकेशन जी आसा पयली ह्या मॉक ड्रिला खातीर सिलेक्ट केल्या. ह्या मॉक ड्रिलात विशेष करून सिव्हील डिफेन्स सर्विसीस ह्या हातूंतल्यान एनसीसी आयले, एनएसएस आयले, होमगार्ड सर्वीस आयले, हातूंतल्यान आपदा मित्र आयले आनी हातूंतल्यान जनरल पब्लीक. हाज्या खातीर आज सांजो पर्यंत प्लॅन प्रिपेर्ड जातलो की कितें एक्झॅक्टली आमी कशा पद्दतीन मॉक ड्रील जे आसा पयली हे करतले. हांवें एक प्लॅन प्रिपेर्ड घातलो आनी त्या जाग्याचेर मॉक ड्रील करपा खातीर सगळ्या जणांक अलर्ट करतलो. सो एक म्हाका दिसता अशा पद्दतीची सिच्युएशन 1971 जो रिकॉर्ड काढले त्या प्रमाणे 71 अशा पद्दतीची बांगलादेश वॉर झाला, पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडिया यांच्या मधी जो वॉर झाला त्यांना अशा पद्धतीची सिच्युएशन क्रिएट झाली. बट पहिले फावटी ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी या विषयाचे इनिशिएटिव्ह घेऊन लोकांक सेन्सिटायज करपाचे काम हे सुरुवात केलं. बरी गजल असा, कारण वॉर जावचे न्ही, चुकून झाले असत जाल्यार पब्लीक अलर्ट असत. म्हणून ही सेन्सिटायझेशन चाललं, म्हणून हे मॉक ड्रील चाललं. गोंयात पुराय प्रिपेरेशन जे आसा पयली बोथ द कलेक्टर्स हे आपल्या लेवलाचेर करीत आसा. बाकीचे होम मिनिस्ट्री आणि रेव्हन्यू मिनिस्ट्री हे दोन्ही अलर्ट असा आणि दोन्हीचे हेजेर मॉक ड्रील हे फाल्यां यशस्वी सक्सेसफूल जातले.
पहलगाम हल्ल्या उपरांत 1971 वर्साच्या बांगलादेश झुजा सारखी स्थिती सध्या पुराय देशात निर्माण झाल्या. जर झूज पेटले जाल्यार जनतेक संवेदनशील करपाच्या तयारेचो भाग म्हळ्यार फाल्यां जावपी मॉक ड्रील अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. ह्या मॉक ड्रिलाक जनतेन सहकार्य करचें असो उलो डॉ सावंत हांणी मारला. राज्यांत जावपी मॉक ड्रील संबंदी आयज सांजवेळा मेरेन आराखडो तयार जातलो अशें तांणी मुखार सांगलां. शिरगांवच्या खेटाखेट प्रकरणांत सरकारान स्थापन केल्ले चौकशी समितीन अजूनय अहवाल सादर करूंक ना. अहवालाक उशीर जातलो अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगलां. शिरगांव लयराई जात्रेच्या दिसा शेनवारा सकाळी भाविकां मदीं जाल्ल्या खिटाखिटीत 6 जाणांक मरण आयले. 70 परस चड भाविक जखमी जाल्यात आनी कांय जाणांचेर उपचार अजून सुरू आसात. खिटाखिटीचे चौकशे खातीर सरकारान महसूल सचीव संदीप जॅकीस हांच्या मार्गदर्शनाखाला समिती स्थापन केल्या. समितीन आपले काम सुरू केलां. तेन्नाचे उत्तर गोंय जिल्लोधिकारी स्नेहा गीते, उत्तर गोंय पुलीस अधीक्षक अक्षत कौशल आनी हेर अधिकाऱ्यांच्यो जबान्यो नोंद केल्ल्यो. जखमीच्यो जबान्यो नोंद करपाचें काम सुरू आसा अशी माहिती चौकशी समितीतल्या एका वांगड्यान दिल्या. गोवा मुख्याध्यापक संघटनेन फुडल्या 3 वर्सांच्या नव्या कार्यकाळा खातीर आपली नवी समिती वेचून काढल्या. अध्यक्ष म्हणून मेबेल डिकोस्ता वेचून आयल्यात. ह्या संघटनेच्या सर्वसाधारण सभेत हेर पदाधिकाऱ्यांची नांवां जाहीर झाल्यात. उपाध्यक्ष म्हणून दीपक नाईक, दयानंद बांदोडकर मेमोरियल हायस्कूल बेरे, सचीव एस्मराल फर्नांडीस होली स्पिरिट इन्स्टिट्यूट मडगांव, सहसचिव डॉ नीता साळुंके एलडी सामंत मेमोरियल हायस्कूल परवरी, खजिनदार डॉ सेलिना डिसुजा स्प्रिंग वॅली हायस्कूल आनी सहखजिनदार फादर बासील सेंट ब्रिटो हायस्कूल म्हापसा हे वेचून आयल्यात. राना खात्या वतीन फुडल्या 2 म्हयन्यां भितर क्रोकोडायल पॉप्युलेशन सर्वे करून मॅपिंग करतले तशेंच मानगी आशिल्ल्या सुवातींचेर मानगी आशिल्लो वाठार म्हणून तक्ते लायतले अशी माहिती रान खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदेत दिली. हे शिवाय पावसाचो हंगाम लागी पाविल्ल्यान बेब्यांची शिकार जावची न्हय म्हणून सेव्ह फ्रॉक्स कॅम्पेन राबयतले. फुडल्या 15 दिसांत लेपर्ड तशेंच हेर जनावरांच्या पॉप्युलेशनाचो सर्वे जातलो अशी माहिती मंत्री राणे हांणी दिली. हे शिवाय 5 जून पर्यावरण दिसा सावन गोंयभरांत प्लांटेशन ड्रायव्ह सुरू जातलो. वायल्ड लायफ सेंच्युरी, रॅपिड रिस्पॉन्स टीम आनी जखमी जनावरांक उपचार दिवपा खातीर खासा भलायकी केंद्रां उबारपाचो विचार आसा. वागिरी दोंगर प्रोटेक्टेड फॉरेस्ट म्हणून राखीव करपाचो सरकाराचो विचार आसा अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली.
आयज आमी जे मिटींग घेतल्या हे सगळे जायते इश्यूज आमी डिस्कस केल्या आनी आमचे ओवरऑल डिपार्टमेंटाचे कितें कितें प्लॅन आहा हे फुडले स म्हयन्यान आनी मंथली बेसीसचेर आमी कितें रिव्ह्यू करतले आनी खंयचे नवे गोश्टी आमी फुडें व्हरपाचे आहा. फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे जायत्यो गोश्टी आमी एक फास्ट ट्रॅकर व्हरपाचो आमचो प्रयत्न आमी चालू केल्या. एक म्हणजे गोंयान आमी अवेरनस आनी बाकीचे गोश्टीचेर लक्ष दिना. फ्रॉग कॅम्पेन म्हणून आमी आतां इनिशिएट केल्ले आसा. वेगळे तरेन लोकां मदीं व्हरपाचो आमचो प्रयत्न आमी करता. प्लांटेशन टू बी टेकन अप वायस विदाउट डिस्टर्बींग नॅचरल वेजिटेशन अँड ग्रास लँड. आमी हे सगळे 5 जून वर्ल्ड एनवायरमेंट डे आमी ते इनिशिएट करतले. एक म्हणजे ते पॉप्युलेशन ऑफ क्रॉकडायल्स टू बी सर्वेड. आनी जे तुम्ही करंबोलीम लेक पळयल्ले आसतले व्हडले सायजचे क्रॉकडायल बरे आमी सगळी कडेन जे काही आसा ते आमी हायलायट करून मॅपिंग करपाक आमी डिपार्टमेंटाक आदेश दिला.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. 12वे उपरांतच्या व्यावसायिक अभ्यासक्रमा खातीरची राज्य पांवड्यावेली प्रवेश प्रक्रिया फाल्यां सावन सुरू जातली अशी माहिती तांत्रिकी शिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या. राज्यात वट्ट 1,500 अभियांत्रिकी, 170 वैजकी, 42 दात वैजकी, 200 फार्मसी, 280 नर्सिंग, 110 आयुर्वेदिक वैजकी असे जागे असतात. या सगळ्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 16 मेरेन चालू उरतली. जून महिन्याच्या मध्यासान प्रत्यक्ष प्रवेशाची पहिली फेरी सुरू जातली. अभियांत्रिकी प्रवेश जेई परिक्षेच्या गुणांचेर जाल्यार वैजकी अभ्यासक्रमाचो प्रवेश नीट परिक्षेच्या गुणांचेर जातलो. डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय फातोर्डा, पात्री कोसेसांव अभियांत्रिकी महाविद्यालय वेर्णा, पीएस महाविद्यालय फार्मागुडी, रायेश्वर इन्स्टिट्यूट शिरोडा, आग्नेल इन्स्टिट्यूट आसगांव आनी तांत्रिकी संचालनालय पर्वरी अशा स जाग्यांचेर प्रवेश प्रक्रिया वेवस्था उबारल्या. राज्यात सध्या 5 अभियांत्रिकी महाविद्यालयां आसात आनी 5 नर्सिंग महाविद्यालयां आसात. शार निवळ दवरपाचें काम प्रत्येक नागरिकाचें. नागरिकांनी आपल्या ह्या कर्तव्याक पाळो दिल्यार शार आपशीच निवळ उरतलें अशें मडगांवचे आमदार दिगंबर कामत हांणी म्हळां. कामत हांचे हस्तुकी आयज मडगांवां मुळाव्या साणउदक साधन सुविधा उदरगतीच्या 1 कोटी रुपयांच्या कामाक सुरवात जाली. ह्यावर उलयतना शारांतली गटारां तुंबून उरची न्हय हे खातीर गटाराची चिखल उरचो ना हाची जतनाय लोकांनी घेवची असो उलो कामत हांणी मारलो. मडगांवचो सांडपाणी प्रकल्पाक लागीं आशिल्लो नालो तुंबला त्या खातीर फुडल्या 15 दिसांत थंय नवी पायपलायन बसयतले आनी ही पायपलायन बसयल्या उपरांत हेर वाठारांतले साण उदक व्हरपी पायपां ह्या नाल्याक जोडटले अशी माहिती कामत हांणी दिली. इतले मजगतीं मडगांवच्या 22 प्रभागांनी पावसादी करपाचें काम पुराय जालां आनी उरिल्ल्या 3 प्रभागांनी हें काम रोखडेंच पुराय जातलें अशी माहिती ह्या वेळार मडगांवचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर हांणी दिली. ह्या वेळार दिगंबर कामत हांणी कोकण रेल्वे स्टेशन वाठारांत सोबितीकरणाच्या कामाचोय आढावो घेतलो. समाज कल्याण खात्याच्या वेगवेगळ्या येवजण्यांची लोकां मदीं जागृताय करपा खातीर आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय 2.0 उपक्रमा खाला राज्यांतल्या नगरपालिका आनी ग्रामपंचायतींनी चालू मे म्हयन्यांत सकल प्रमाण विशेष जागृताय मोहिमेचें आयोजन केलां. 12 मेक तोरशें ग्रामपंचायत, 13 मेक कासारवणे, 16 मे वाळपय, म्हापशे, फोण्या, केपें, मडगांव आनी मुरगांव नगरपालिका तशेंच पणजी महापालिका, 17 मे मावशी, उस्कय, पालये, पुनोळा, वाडी तळावली, खोतीगांव, नाकेरी, बेतूल, भाटी, कुडका, बांबोळे तळावली, वेळसांव, पाळे ग्रामपंचायत आनी कुंकळी नगरपालिका तर 20 मेक मोरजी ग्रामपंचायत, 24 मेक म्हापशा, फोण्या, कुडचडे, काकोड्या, साखळी, मडगांव, मुरगांव नगरपालिका आनी पणजे महापालिका तर 27 मेक मांद्रे ग्रामपंचायत, 31 मेक गुळेली, मयडे, पंचवाडी, श्रीस्थळ, असोळडा, कुर्डी, धारबांदोड्या, अडवलपाल, गोल्ड गोवा, कारमोणा आनी चिकोळणा बोगमाळो ग्रामपंचायतींत जागृताय मोहीम आयोजीत केल्या. थळावे नागरीक, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग व्यक्ती, SC ST OBC समाजातले नागरीक आनी मागासवर्गातले नागरीक, विद्यार्थी, नगरसेवक हांणी सगळ्या ह्या आयोजित जागृताय कार्यक्रमाक उपस्थित रावपाची विनवणी समाज कल्याण खात्यान केल्या. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. फाल्यां दक्षीण गोंयांत मुरगांव, वास्को तशेंच मुरगांव पोर्ट ऑथॉरिटी आनी उत्तर गोंयांत पणजे शारांत मॉक ड्रील जातलें अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. शिरगांवच्या खेटाखेट प्रकरणांत सरकारान स्थापन केल्ले चौकशी समितीच्या अहवालाक उशीर जातलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलां. रानां खात्या वतीन फुडल्या 2 म्हयन्यां भितर क्रोकोडायल पॉप्युलेशन सर्वे करून मॅपींग करतले अशी माहिती रान खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. बारावी उपरांतच्या व्यवसायीक अभ्यासक्रमा खातीरची राज्य पांवड्यावेली प्रवेश प्रक्रिया फाल्यां सावन सुरू जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 वरांचेर. नमस्कार.